सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर मॉर्निंग नंबर वन मध्ये रुद्र आहे तुमच्या सोबत आणि मॉर्निंग नंबर वन मध्ये ऍम्ब्युलन्स असते रस्त्यावर सायरन वाजत असतो तरी सुद्धा लोक रस्ता करून देत नाही मोकळा. याच विषयासंदर्भात हा विषय किती महत्वपूर्ण आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत डॉक्टर मोरे फ्रॉम ऋषिकेश हॉस्पिटल आहे. मी असं बऱ्याचदा ऐकलं आहे की जर एखाद्या व्यक्तीला हार्ट अटॅक आला तर तो पहिला जो अर्धा तास आहे तो खूप जास्त महत्वाचा आहे.
त्याला गोल्डन आवर ट्रीटमेंट म्हणतात.
बरोबर.
जर अशा एखाद्या रुग्णाला छातीमध्ये कळेल, दुखायला लागलं आणि असं वाटलं की हा हृदयविकाराचा झटका असेल, तर त्याला जर पहिल्या एक तासामध्ये जर ट्रीटमेंट मिळाली तर तो पेशंट बरं होण्याचे 99% आपल्याला संधी मिळते. आणि म्हणून अशा वेळेस ऍम्ब्युलन्सला रस्ता देणं किती महत्वाचं आहे त्याला हॉस्पिटलमध्ये पोहोचण्यासाठी, या दृष्टीने लोकांनी याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे.
डेफिनेटली लक्ष घातलं पाहिजे. आणि नाशिक मला डॉक्टर भाऊसाहेब मोरे यांच्याबद्दल एक महत्वाची गोष्ट सांगावीशी वाटते. गेल्या काही दिवसांपूर्वी एक फार महत्वपूर्ण घटना घडली होती. नाशिकच्या जवळच एक गाव आहे, तिकडल्या एक महिला, त्यांचा दुर्दैवी अंत झाला. त्यांच्या शेवटानंतर डॉक्टरांनी त्यांच्या परिवाराला अवयव दान करणं किती महत्वाचं असतं हे समजवून सांगितलं. आणि त्या सगळ्या मुलांनी सुद्धा डॉक्टरांचं म्हणणं ऐकलं. सर, खऱ्या अर्थानं मी आता ही गोष्ट नुसती सांगतोय आणि आताही माझ्या अंगावर शहारा आलेला आहे. सलाम आहे तुम्हाला.
आज आपल्यासारख्यांची जर मला मदत असेल तर मी आपला ह्या नाशिक जिल्ह्याला भारताच्या नकाशावर आयोजनाच्या स्थळीमध्ये आणू शकतो.
बरोबर.
कारण लोकांनी फक्त ब्रेनडेड ही संकल्पना जर समजून घेतली तर मला वाटतं अनेक रुग्ण जे अवयवांच्या प्रतीक्षेमध्ये आहेत त्यांना अवयव मिळतील आणि त्यांचं जीवन सुखकर होईल.
डेफिनेटली. आणि नाशिक डॉक्टर मोरे आपल्यासोबत ह्या विषयासंदर्भात बोलण्यासाठी, इन डिटेल हा विषय आपल्याला समजून सांगण्यासाठी लवकरच मॉर्निंग नंबर वन मध्ये येणार आहे.
धन्यवाद रुद्रा, असं सहकार्य मिळालं तर मला वाटतं आपण लवकरच लोक नाशिक जिल्ह्याचं नाव रोशन करू.
डेफिनेटली, आपण दोघं मिळून करूया.
धन्यवाद.
नाशिक हा विषय तर तुमच्या समोर नक्कीच मांडणार आहे. सोबतच आजच्या विषयासंदर्भात काय मत आहे तुमचं, 6601935 नंबरवर सांगताय तुम्ही, किंवा RJ रुद्रा रेड एफ एम माझा फेसबुक पेज आहे, तिकडे तुमचे व्ह्यूज सांगताय. सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम बजाते राहो.